आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुद्दुचेरीसह चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। राहुरी आणि बारामती मतदारसंघांसाठी 23 एप्रिलला मतदान। कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। पीएनजी जोडणी धारकांनी एलपीजी जोडणी परत करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन। आणि विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू। अध्यक्षपदासाठी पहिल्या फेरीपासून गिरीश गांधी आघाडीवर। आता सविस्तर बातम्या। आसाम, तामिळनाडू, केरळम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला। त्यानुसार आसाम, केरळम आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी सार्वत्रिक मतदान होईल। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान होईल। त्याचप्रमाणे तामिळनाडू इथं 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। 4 मे रोजी सर्व निकाल जाहीर केले जातील। या 5ही ठिकाणच्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणानंतर अंतिम मतदार याद्या निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केल्या आहेत। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, नागालँड आणि त्रिपुरामधल्या विधानसभेच्या 8 जागांसाठी पोटनिवडणुकाही निवडणूक आयोगानं जाहीर केल्या। त्यानुसार राहुरी आणि बारामती मतदारसंघांसाठी 23 एप्रिलला मतदान होईल। सर्व निवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे। दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या मागणीला समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी सांगितलं। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। ज्ञानेश कुमार हे कर्तव्याबाबत प्रामाणिक नसल्याचा आरोप यादव यांनी केला। विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करणारी नोटीस दिली आहे। लोकसभेचे 131 आणि राज्यसभेच्या 63 खासदारांनी यावर स्वाक्षरी केली आहे। ज्ञानेश कुमार हे विरोधी पक्षांसोबत भेदभाव करतात, सत्ताधारी पक्षाला नेहमी झुकतं माप देतात। सखोल पुनरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं असे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत। देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्यासाठी नोटीस देण्याची ही देशाच्या इतिहासातली पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जात आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून या माध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च हा 25% कमी झाला आहे तर उत्पन्न मात्र वाढल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभात ते आज बोलत होते। राज्यामध्ये केलेली कर्जमाफी ही तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना आहे, मात्र शाश्वत शेतीचं दीर्घकालीन प्रारूप तयार करण्यात राज्य सरकारसह इतर संस्था आणि कृषी स्नातकांनी वाटा उचलावा असं आवाहन त्यांनी केलं।
यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता कृषीच्या क्षेत्राचं डिजिटायझेशन आणि या कृषी क्षेत्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची शाश्वतता आणणं हे दोन मिशन आपण हातामध्ये घेतले आहेत। मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये अॅग्री स्टॅक तयार करण्याकरता जे मिशन हातामध्ये घेण्यात आलं त्यामध्ये देशात पहिला क्रमांक आपल्या महाराष्ट्राने पटकावलाय आणि जवळपास 1,30,00,000 शेतकऱ्यांचं कम्प्लीट डिजिटायझेशन करून आपण अॅग्री स्टॅक तयार केलेला आहे।
समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते। त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं। कृषी विद्यापीठाच्या स्नातकांनी संशोधन, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि यावर भर द्यावा असं आवाहन राज्यपालांनी केलं। विधानसभा परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे उपस्थित होते। विविध विद्याशाखांतल्या 4,602 स्नातकांना या सोहळ्यात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने गौरवण्यात आलं। देशातल्या ज्या घरांमध्ये इंधनासाठी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा होत सुरू आहे त्यांनी एलपीजी सिलेंडर वापरू नयेत आणि पीएनजी वापरणाऱ्या नागरिकांच्या नावावर सिलेंडर जोडण्या असल्यास त्यांनी त्या परत कराव्यात असं सरकारनं म्हटलं आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली। जिथे पाईप गॅसच्या जोडण्या नाहीत अथवा त्यासाठी काम सुरू आहे अशा ठिकाणी या जोडण्या देण्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत। जिथे अद्याप पाईप गॅस पोचलेला नाही तिथे एलपीजी सिलेंडर पुरवठा प्राधान्याने करता यावा यासाठी हा आदेश काढल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाचा इंधन आयातीवर विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वायूचा वापर अधिक कार्यक्षम रीतीने करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। ऐकूया पश्चिम आशियातील घडामोडी संदर्भात हा वृत्तांत।
भारताचा ध्वज असलेल्या शिवालिक आणि नंदादेवी या दोन एलपीजी वाहू जहाजांनी काल हुरमुसची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. ही जहाजं आज मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचतील. 92,700 टन एलपीजी त्यातून आणला जात आहे. भारताच्या आणखी 22 जहाजांचा मार्ग मोकळा करण्याकरता प्रयत्न चालू असल्याचं नौवहन मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी काल नवी दिल्ली इथं आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान इराणवर क्षेपणास्त्र डागण्यासाठी संयुक्त अरब अमिराती जागा उपलब्ध करून देत असल्याचा आरोप इराणनं केला आहे. इराणच्या खार्ब बेटावर आणि अबू मुसा शहरावर काल दुबई जवळच्या रास अल खैमा इथून क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचा दावा इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी केला आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या रहिवाशांनी जेबेल अली खलिफा आणि फुजेरा ही बंदरं तात्काळ रिकामी करावी असा इशारा इराणनं जारी केला आहे. या बंदरांमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ असून प्रत्युत्तरात त्यांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं इराणनं म्हटलं आहे. मात्र अराघची यांचे आरोप युएईने फेटाळले आहेत. तर दुसरीकडे इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात सुमारे 800 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8.5 लाखांपेक्षा जास्त विस्थापित झाले आहेत. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत गिरीश गांधी यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे. मतमोजणीला आज नागपुरातील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात सुरुवात झाली. 22 सभासदांसाठी 83 उमेदवार रिंगणात असून अध्यक्षपदासाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत. तिसऱ्या फेरीनंतर गिरीश गांधी यांना 2,308 मते मिळाली असून प्रदीप दाते 918 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांना 559, डॉ रवींद्र शोभणे यांना 191 तर डॉ रंजन दारवेकर यांना 96 मते मिळाली आहेत. 4,935 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला असून सदस्य उमेदवारांच्या निवडणुकीचा निर्णय रात्री उशिरापर्यंत कळेल. केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या वतीनं काल नागपूर इथं कापसाची उत्पादकता दुप्पट करणे तसेच उच्च दर्जाच्या तंतूंची वाढ साध्य करण्यासाठी धोरणात्मक आराखडा या विषयावर चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. धोरण निर्माते, वैज्ञानिक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसंच कृषीतज्ञ यांनी या चिंतन शिबिरात सहभाग घेतला. कापसाची उत्पादकता वाढविणं, तंतूंची गुणवत्ता सुधारणं आणि जागतिक कापूस मूल्य साखळीत भारताचं स्थान अधिक बळकट करणं यासाठी विविध धोरणात्मक उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली. भारतीय कापूस महामंडळ CCI राज्यात हमी भावानं कापसाची खरेदी आजपासून बंद करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर याला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस अद्याप शिल्लक असल्यानं ही मागणी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यातला FAQ दर्जाचा कापूस संपल्याचा दावा करत CCI खरेदी बंद करत असल्याचं म्हटलं आहे. तृतीयपंथी समुदायाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनात दिनांक 16, 17 आणि 18 मार्च दरम्यान निःशुल्क प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला विष्णूजी की रसोई बजाजनगर नागपूर इथं 16 तारखेला दुपारी 12 वाजता प्रारंभ होईल. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन संवर्धनासोबत पर्यटन विकासाला गती देण्याच्या दृष्टीनं अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ श्वेता सिंगल यांनी लोणार इथं प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीत त्यांनी लोणार विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यांवर भर देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. हवामान. नागपूरच्या कमाल तापमानात आज किंचितशी घट होऊन ते 36.8 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान अकोला जिल्हा काल संपूर्ण देशात सर्वाधिक उष्ण ठरला. अकोल्यात काल 41.6 सेल्सिअस इतकं कमाल ताप नोंदवण्यात आलं. आज देखील अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. उद्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 मार्चपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुद्दुचेरीसह 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. राहुरी आणि बारामती मतदारसंघांसाठी 23 एप्रिलला मतदान. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विदर्भ साहित्य संघांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. अध्यक्षपदासाठी पहिल्या फेरीपासून गिरीश गांधी आघाडीवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.